नमस्कार. उपासना कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आजकाल आपण पाहत आहोत की मनुष्य हा स्वतःच्याच मर्जीनं वागत आहे. शारीरिक वासनांच्या मागे धावून आपलं संपूर्ण जीवनच तो नष्ट करत आहे. परंतु याच मनुष्यामध्ये परमेश्वरानं निर्माण केलेला एक आत्मा आहे, त्याच्या समाधानाची काळजी आजचा हा मनुष्य घेताना दिसत नाही. त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये एक प्रकारची पोकळी, निराशा आणि भय निर्माण झालेला आहे. या सर्व गोष्टीपासून जर आपणास मुक्त व्हायचं असेल तर निश्चितच ज्या परमेश्वरानं हे शरीर आणि आत्मा निर्माण केलेला आहे त्याच्या वचनातूनच आपल्याला धीर, शांती आणि सांत्वना मिळेल, यात तीळ मात्र शंका नाही. तर श्रोता, याच परमेश्वराच्या वचनातून आज आपल्याशी बोलणार आहेत श्रीमती रोशना पीटर.
जगावयाची नुरली आशा, जगावयाची नुरली आशा, सहायाची नच कुठे अपेक्षा, सहायाची नच कुठे अपेक्षा, करू नको तू अशी उपेक्षा, करू नको तू अशी उपेक्षा, पाव अमुचा तुझवरी, गुरुजी उठा मचवा बुडेल सागरी, गुरुजी उठा मचवा बुडेल सागरी. छाया दाढे मधुनी, मुक्त कराया शक्त न कोनी, मुक्त कराया शक्त न कोनी, जागा हो रे उठ झोपे तुनी, जागा हो रे उठ झोपे तुनी, झोपलास का तू तरी, गुरुजी उठा मचवा बुडेल सागरी, उठा.
कसं काय वाटलं श्रोत्यांनो हे गीत आपणाला आवडलं ना? मला खात्री आहे की आवडलेलं आहे आणि आपणाला आशीर्वाद सुद्धा प्राप्त झालेला आहे. आजच्या वचनाकडे वळण्यापूर्वी आपण प्रथम प्रार्थना करूया. पवित्र सर्वसामर्थी जिवंत परमेश्वर पित्या, तुझ्या थोर आणि पराक्रमी नावाला आम्ही धन्यवाद देत आहोत. तुझे आभारी आहोत प्रभू, कारण तू आतापर्यंत आम्हाला सांभाळलंस, आमची मदत केलीस, तूच आम्हाला चालवलंस. आमच्या सर्व उणीवा जाणून सुद्धा तू आमच्यावरचं प्रेम कमी केलेलं नाहीस, ही तुझी महानता आहे. खरोखर प्रभू, तुझी जितकी स्तुती करावी, जितकी प्रशंसा करावी, महिमा करावी, तितकी कमी आहे. आमच्याजवळ तुला देण्याकरिता काहीच नाही. आम्ही खाली हाताने आलो आहोत आणि खाली हातानेच ह्या जगातून जाणार आहोत. परंतु आज आमची प्रार्थना आहे की तू आमच्याशी बोल, आम्हाला दाखव प्रभू की आम्ही कुठे चुकत आहोत, आम्हाला कुठे स्वतःला सुधरवायचे आहे. आमचं जीवन तुला आवडणारं जीवन व्हावं आणि आमचं जीवन पवित्र जीवन व्हावं म्हणून तू आमची मदत कर. जे शरीराने दुर्बळ आहेत, आजारी आहेत, त्यांना स्पर्श करून आरोग्य दे. त्यांना तू एक नवीन उत्साह दे, नवीन शक्ती दे. जे प्रभू अंधकारात आहेत, त्यांना तू आपल्या प्रकाशात आण, त्यांच्या जीवनात कार्य कर. आज अनेकांची प्रभू येशू ख्रिस्ताशी ओळख पटू दे. ही लहानशी प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सामर्थ्य नावात मागत आहोत म्हणून तू ऐक. आमेन. श्रोतनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही जुन्या करारातील आमोसच्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत. आज आम्ही 5व्या अध्यायाच्या 8 वचनांपासून पुढच्या वचनांवर विचार करणार आहोत. आम्ही पाहिलं श्रोत्यांनो की कशाप्रकारे परमेश्वर त्यांना त्याच्याकडे परतण्याविषयी सांगत आहे. तो त्यांची कान उघाडणी करत आहे आणि तो त्यांना हे सांगत आहे की तुम्ही आतापर्यंत ज्याप्रकारे आचरण केलेले आहे, ज्याप्रकारे आपण राहिला आहात, ते आचरण दूर करा आणि पश्चातापी अंतकरणाने जिवंत परमेश्वराजवळ या. आमोसने दांभिक धार्मिकतेचा बुरखा आपल्या कडक उपदेशाने फाडून टाकला होता. तो त्यांना त्यांचा नीचपणा दाखवित आहे. त्यांच्या जीवनाचा वागण्याचा हलकेपणा तो त्यांना दाखवित आहे आणि तो त्यांना सांगतो की असल्या वर्तनाने निश्चितच ते देवाच्या क्रोधापासून वाचणार नाहीत. तो त्यांना 5व्या अध्यायाच्या 8व्या वचनामध्ये सांगतो, ते तुम्ही ज्याने कृत्तिका व मृगशीर्ष ही नक्षत्रे निर्माण केली, जो मृत्यूछाया पालटून सकाळ करतो व दिवसाला रात्रीने अंधकारमय करतो, जो समुद्रातली जले बोलावून पृथ्वीच्या पाठीवर ओततो, हे यहोवा ज्याचे नाव आहे त्याला शोधा. श्रोत्यानो, परमेश्वराच्या सामर्थ्याचे हे आणखी एक सुंदर वर्णन आहे आणि असा सामर्थ्यशाली प्रभू परमेश्वर आमच्याविषयी संयमी व मंदक्रोध आहे ही त्याची कृपा आहे. तो समुद्रातली जले बोलावून पृथ्वीच्या पाठीवर ओततो, म्हणजेच तो पावसाचे नियंत्रण करतो. पावसासाठी निसर्गाचे काही नियम आहेत आणि ते नियमही त्यानेच निर्माण केले आहेत. परमेश्वराचे निर्माणकर्ता म्हणून हे चित्र आमोसने आमच्यासमोर त्या यहुद्यांसमोर सादर केले आहे. जर मृत्यूछाया पालटून सकाळ करणारा व दिवसाला रात्रीने अंधकारमय करण्याचे सामर्थ्य असणारा निर्माणकर्ता यहोवा देव आम्हाला आमचा पिता म्हणून लाभला आहे, तर त्याच्याशी आम्ही आमचे नाते कितीतरी सुरळीत आणि सुंदर ठेवायला हवे. धार्मिक दांभिकता आणि निरर्थक विधी यांच्यापेक्षा त्याला संतोष देणे व त्याचे आज्ञापालन करणे या गोष्टी आमच्यासाठी अगत्याच्या व आमच्या हिताच्या आहेत. आमोस इस्रायली लोकांना सांगत आहे की तुम्ही मूर्तीकडे वळला आहात. तुमच्या जिवंत देवाच्या विश्वासाची घोषणा करता, त्या विश्वासाप्रमाणे तुम्ही जगत नाही. जिवंत देव निर्माणकर्ता आहे. आमोस पुढे 5व्या अध्यायाच्या 9व्या वचनात म्हणतो, 5वा अध्याय आणि 9वे वचन वाचूया. तो बलवानावर एकाएकी नाश आणतो, म्हणून किल्ल्यावर नाश येतो. जो वेशीत निषेध करतो त्याला ते द्वेषतात आणि जो यथार्थ बोलतो त्याचा वीट मानतात. यातील पहिल्या वचनामध्ये परमेश्वराच्या सामर्थ्याविषयी आमोस सांगतो. परमेश्वरासमोर बलवानही निर्बल होतात. त्या या यहोवा देवाला तुम्ही शोधा असे आमोस त्यांना आर्जव करून सांगत आहे. त्यानंतरच्या वचनात तो म्हणतो, जो वेशीत निषेध करतो त्याला ते द्वेषतात आणि जो यथार्थ बोलतो त्याचा वीट मानतात. त्या काळामध्ये या लोकांची न्यायालये त्यांच्या शहराच्या वेशीमध्ये असत. पवित्र शास्त्रात अशा न्यायालयांचा अनेक ठिकाणी उल्लेख आहे. आमोस इस्रायली लोकांना सांगत आहे की ते योग्य रीतीने न्याय करणाऱ्यांचा व वाईटाचा निषेध करणाऱ्यांचा तिरस्कार करतात, म्हणूनच न्याय देखील आता विपरीत करण्यात येत आहे आणि योग्य न्याय देणारा न्यायाधीश त्यांच्यामध्ये अप्रिय बनला होता. मला नाही वाटत श्रोत्यांनो की आजचे जग त्या युगापेक्षा काही वेगळे आहे. आता आपण 5व्या अध्यायातील 11वे वचन वाचूया. तुम्ही दीनाला तुडविता आणि त्याच्यापासून गहू खंड म्हणून काढून घेता. तुम्ही ताशीव दगडांची घरे बांधली आहेत, तरी तुम्ही त्यात वसणार नाही. तुम्ही रमणीय द्राक्षमळे लावले आहेत, तरी तुम्ही त्यांचा द्राक्षरस पिणार नाही. इस्रायलातील यहुद्यांचे पातक घृणास्पद होते. आमच्याकडचे कंजूस व लालची जमीनदार तसे तिथले श्रीमंत लोक होते. एकीकडे गरिबाला कर्जामध्ये अगदी गळ्यापर्यंत बुडवायचे आणि दुसरीकडे त्यांच्याकडून अमर्याद कष्ट करून घ्यायचे. त्या बदल्यात त्यांना छळाशिवाय दुसरे काहीच द्यायचे नाही. परंतु श्रोत्यांनो, परमेश्वराचे नेत्र सर्व पृथ्वीवर फिरतात आणि त्याच्या नजरेपासून काही लपत नाही. असल्या क्रूर वर्तनाचा बदला तो त्याच मापाने त्यांना देतो. शोमरोनातील श्रीमंतांनी ताशी दगडाची सुंदर घरे बांधली खरी, पण हा संदेश त्यांना दिल्यानंतर काही काळाच्या अवधीत ती पाडण्यात आली. आज तेथे भग्नावशेषांशिवाय दुसरे काही उरले नाही. त्यांच्यावरच्या शत्रूंच्या आक्रमणाने सर्व काही होत्याचे नव्हते झाले. ते भग्नावशेष गेल्या 3000 वर्षांपासून तेथे पडून आहेत. पाचव्या अध्यायातील 12 वचन आम्हाला सांगते. पाचवा अध्याय 12 वचन वाचूया. कारण जे तुम्ही न्यायाला पीडता, जे तुम्ही लाज घेता व वेश्यित दारिद्र्यांचा न्याय विपरीत करता, त्यात तुमचे अपराध किती बहुतपट आहेत व तुमची पापे किती घोर आहेत हे मी जाणतो. आमोसने त्या काळातल्या व्यापारात व अर्थकारणात गुंतलेल्या धनाढ्य लोकांचे अपराध अशा प्रकारे वेशीला टांगले आहेत. एकीकडे नैतिक मूल्ये तर दुसरीकडे आर्थिक मूल्ये असे हे चित्र आहे. त्यांनी आपल्या आर्थिक लाभाकरिता नैतिक मूल्यांकडे अगदीच पाठ फिरवली, जाणून बुजून ती दुर्लक्षली आणि त्यांचे नैतिक पतन इतके होते की गरिबांच्या छोट्याशा मिळकतीवरही डोळा ठेवून ते न्याय विपरीत करीत होते. आजही अनेक ठिकाणी न्यायाधीशाला श्रीमंत गुन्हेगारांनी विकत घेतल्याचे आम्हाला दिसते व ऐकायलाही मिळते. अनेक देशांमध्ये हा लाचलुचपतीचा घाणेरडा आणि लाजिरवाणा प्रकार आम्हाला आढळतो. वास्तविक देवाने राष्ट्रांच्या शासनांना राज्य चालविण्याची जबाबदारी दिलेली आहे. ही योजना त्याने राबवली आहे आणि तो त्यांना जबाबदार धरणार आहे. जेव्हा ते त्यामध्ये अपयशी ठरतात तेव्हा तो त्यांना नष्ट करतो. रोमी साम्राज्यही अशाच प्रकारे नष्ट झाले. आता आपण 13 वचन वाचूया. पाचवा अध्याय 13 वचन सांगते, याकरिता असल्या समय जो समजणारा असेल तो मौन धरेल, कारण तो समय कठीण होईल. त्या काळातले लोक जाणून होते की त्यांना न्याय मिळणार नाही, म्हणून अनेक लोक त्याविषयी शांत राहत, कारण त्यातच सुज्ञता होती. अन्यायाचा निषेध करण्याने काही फायदा होण्यासारखा नव्हता. आमच्या आजच्या युगाची शोकांतिका ही आहे की आम्ही भाषण स्वातंत्र्य, धर्माचे स्वातंत्र्य याविषयी बोलतो, पण असले काही स्वातंत्र्य उरलेले नाही. वर्तमानपत्रे आपल्या प्रभावाने लोकांची मते बदलवतात आणि श्रीमंताच्या बोलण्याला महत्व दिले जाते आणि म्हणून आमच्यापैकी अनेक जण मौन धरून बसले आहेत. परमेश्वर एक दिवस राष्ट्रांचा न्याय करेल व व्यक्तींचाही न्याय करेल आणि त्याच्या शासनातून कोणी सुटणार नाही. सुज्ञता ह्यामध्ये आहे श्रोत्यानो, की त्याआधीच सर्वज्ञ देवासमोर नम्र होऊन आपली पातकी आम्ही कबूल करावी, आपली दांभिक धार्मिकता सोडून त्याच्या नीतिमत्वाच्या मार्गात चालावे आणि ख्रिस्ताच्याद्वारे त्याच्याशी समेट करून सार्वकालिक जीवनाची वाटचाल करावी. धार्मिक स्थळांना भेटी देणे म्हणजे खरी धार्मिकता नाही, तर न्यायी देवाच्या मार्गात त्याच्या इच्छेनुसार पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालण्यात धार्मिकता आहे. आम्ही लक्षात ठेवायला हवे श्रोत्यांनो की आमचा निर्माणकर्ता यहोवा देव संयमी आणि मंदक्रोध आहे. आम्ही आमच्या पापांपासून वळावे व आम्हाला त्याचे उत्तम आशीर्वाद प्राप्त व्हावे याकरिता तो मोठ्या धीराने वाट पाहतो. वास्तविक त्याने इस्रायलाला त्यांच्या अधर्माबद्दल शासन करण्याचे ठरवले होते, तसे त्याने आमोसद्वारे घोषितही केले होते. परंतु तरीही तो त्यांना शेवटच्या घटकेपर्यंत त्याच्याकडे वळून त्याच्या क्रोधापासून बचावले जाण्याचे आव्हान करीत होता. आता आपण 14 आणि 15 ही वचने वाचूया. तुम्ही वाचावे म्हणून उत्तमाला शोधा, वाईटाला शोधू नका. म्हणजे जसे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे यहोवा सैन्यांचा देव तुम्हा संगती असत जाईल. वाईटाचा द्वेष करा, उत्तमाला प्रिय माना, वेशीत न्याय स्थापित करा. कदाचित यहोवा सैन्यांचा देव योसेफाच्या उरलेल्यांवर दया करेल. श्रोत्यांनो, हे यहुदी परमेश्वराच्या समक्षतेकरिता प्रगटीकरणाकरिता बेथेल या ठिकाणी जात असत, कारण तेथेच त्यांचा पूर्वज याकोब याने देवाची समक्षता व प्रगटीकरण यांचा अनुभव घेतला होता. परंतु उपरोध हा होता की त्यांच्या ढोंगी धार्मिकतेमुळे परमेश्वराची समक्षता त्यांना मिळणार नव्हती, म्हणून या अध्यायाच्या या आधीच्या उतारात आपण वाचले की त्यांनी परमेश्वराचा शोध करावा अशी त्याची इच्छा आहे. आता या उताऱ्यामध्ये त्यांच्या पूर्वजांना भिवू नको, मी तुझ्या संगती आहे या अभिवचनाच्या संदर्भात काही सांगण्यात आले आहे. आम्हाला ठाऊक आहे की बेअर्शेबा येथे अब्राहम, इझाक व याकोब या त्यांच्या तिन्ही मूळ पुरुषांना यहोवा देवाच्या संगतीचे अभिवचन प्राप्त झाले होते. तेथे सण व मेळ्याकरिता जाणाऱ्या यहुद्यांनी स्वतःचा समज करून घेतला होता की त्यांच्या पूर्वजांना देवाने दिलेले अभिवचन त्यांच्यासह आहे, त्याच्या प्राप्तीचा ते दावा करीत होते. परंतु त्यांना हे समजत नव्हते की त्यांच्या अधर्मामुळे यहोवा आता त्यांच्या संगती नव्हता. तो त्यांना काय सांगतोय का? तुम्ही वाचावे म्हणून उत्तमाला शोधा, वाईटाला शोधू नका. म्हणजे जसे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे यहोवा सैन्यांचा देव तुमच्या संगती असत जाईल. स्पष्ट आहे की ते उत्तमापासून पूर्णपणे वाईटाकडे वळले होते, आणि तरीही त्यांना वाटत होते की यहोवा देव त्यांच्या संगती आहे. अनेकदा श्रोत्यानो, वाईट लोकांना या जगात शिक्षा होताना आम्हाला दिसत नसले तरी पवित्र शास्त्रात अनेक ठिकाणी आम्हाला सांगण्यात आले आहे की दुर्जनांचा अगदी समूळ नाश करण्यात येईल, त्यांची आठवणही पृथ्वीच्या पाठीवर राहणार नाही. आताही लोभी दुष्ट प्रवृत्तीच्या अन्याय स्वतःला वाहून घेतलेल्या शमरोनातल्या यहोद्यांना परमेश्वर तेच सांगत आहे. त्यांनी स्वतःला वाचविण्याकरिता उत्तम ते शोधणे अगदी आवश्यक होते. मिखाचे पुस्तक 6वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये परमेश्वराने जे उत्तम ते प्रगट केले आहे. मिखाचे पुस्तक 6वा अध्याय आणि 8वे वचन, हे वचन आम्हाला सांगते, हे मनुष्या, जे उत्तम ते त्याने तुला प्रगट केले आहे, आणि न्यायाने वागणे, दयेची प्रीती धरणे व आपल्या देवासंगती नम्रपणाने चालणे या वचून यहोवा तुझ्यापाशी काय मागतो? परमेश्वराने आमोसद्वारे इस्रायली लोकांना जाणीव करून दिली की तो आता त्यांच्या संगती नाही, आणि त्यांनी जर उत्तमाला प्रिय मानले, न्याय स्थापित केला, तर कदाचित यहोवा सैन्यांचा देव त्यांच्या उरलेल्यांवर दया करेल. या लोकांचा आध्यात्मिक उद्धटपणा पहा. ते देवाचे नियमशास्त्र पाळत नव्हते. ते त्याच्यासह त्याच्या इच्छेविरुद्ध अन्य देवांचे भजन पूजन करीत होते, तरीही त्यांना वाटत होते की तो त्यांच्यासह आहे. आणि यावर कळस म्हणजे यहोवाच्या भयंकर क्रोधाच्या दिवसातून आपण सहज निभावून जाऊ असेही त्यांना वाटत होते, कारण यहोवा आपल्या संगती आहे असे त्यांना खात्रीपूर्वक वाटत होते. आमोस त्यांच्या या गोड गैरसमजांना पार उधळून लावणार होता. तो त्यांना देवाचा आणखी काय संदेश देतो ते आपण पुढील वचनांमधून वाचूया. आमोसचे पुस्तक 5वा अध्याय 16 आणि 17 वचने, यास्तव यहोवा सैन्यांचा देव प्रभू म्हणतो, सर्व पसरट मार्गांमध्ये आकांत होईल, आणि सर्व आळ्यात लोक हाय हाय म्हणतील, आणि ते शेतकऱ्याला शोक करायला आणि विलाप करण्यात चतुर असलेल्यांना आक्रंदन करायला लावतील, आणि सर्व द्राक्षमळ्यात आक्रंदन होईल, कारण मी तुझ्यामधून येथून तिथून फिरत जाईन असे यहोवा म्हणतो. श्रोत्यानो, शमरोनातल्या यहुद्यांनी जो बेअर्शेबाच्या अभिवचनाचा दावा केला होता त्याच्या अगदी विरुद्ध असे हे चित्र आहे. या लोकांची ती खोटी आशा लवकरच त्यांच्यापासून काढून घेण्यात येणार होती. त्यांच्यावर आपदा आल्याने त्यांचे व्यवसाय व व्यापार बंद पडून सर्व रस्त्यांमध्ये आक्रंदन होणार होते. जेथे पूर्वी आनंदोत्सव केला जाई त्या द्राक्षमळ्यांमध्येही आक्रोश ऐकायला मिळणार होता, कारण पवित्र परमेश्वर आपला क्रोध शासन म्हणून त्यांच्यावर ओतणार होता. ती भयंकर आपदा त्यांच्यासमोर येऊन उभी होती. ती मृत्यूची आपदा होती. हे लोक पश्चाताप करणार नाहीत हे देवाला माहीत होते, म्हणून त्याने त्याच्या शासनाची घोषणा केली. पुढे 5व्या अध्यायातील 18व्या वचनात सांगितले आहे, 5वा अध्याय 18वे वचन, जे तुम्ही यहोवाच्या दिवसाची इच्छा करता त्या तुम्हाला हाय हाय. तुम्हाला यहोवाचा दिवस कशाला पाहिजे? तो अंधार आहे, प्रकाश नाही. अनेक लोकांच्या यहोवाच्या दिवसाविषयीच्या कल्पना अगदी सुखद होत्या, व ते मोठ्या धार्मिकतेने भक्तिभावाने त्या दिवसाची वाट पाहत होते. पण आमोस त्यांना म्हणतो, जे तुम्ही यहोवाच्या दिवसाची इच्छा करता त्या तुम्हाला हाय हाय. आजही श्रोत्यांनो, अनेक लोक म्हणतात, प्रभू येशू आला तर किती बरे होईल, पण त्यांना वाटतं तेवढा तो दिवस आनंददायक असणार नाही. यहोवाच्या दिवसाशी आमची ओळख योएल संदेष्टाने करून दिली, आणि योएल या पुस्तकाचा अभ्यास करताना आपण पाहिले की यहोवाच्या दिवसाची सुरुवात न्यायाने होईल व त्याची समाप्ती ख्रिस्ताच्या या पृथ्वीवर राज्य स्थापन करण्यासाठी होणाऱ्या आगमनाने होईल. काही भाष्यकारांच्या मते आमोसच्या काळातले हे यहुदी उपरोधिक बनले होते, ते यहोवाच्या दिवसाची चेष्टा करीत होते, पण मला तसे वाटत नाही. उलट हे लोक अधिक धार्मिक बनले होते असे मला वाटते. ते मोशेने घालून दिलेले धार्मिक विधी पाळत होते आणि ते मूर्तींची पूजाही करीत होते. तोच त्यांचा धर्म होता. जसा आज उपासनेसाठी जाणे हा काही लोकांसाठी धर्म झाला आहे, त्यामध्ये काही वास्तवता नाही, खरी आध्यात्मिकता नाही. त्यांच्या उपासना सभा अगदी मृतवत वाटतात. अनेक मंडळांच्या उपासना सभा मृतवत वाटतात कारण त्या उपासनांमध्ये विधींशिवाय दुसरे काही एक नसते. तुम्हाला ते सुंदर व चांगले वाटत असेल श्रोत्यानो, पण काय त्यामध्ये काही सामर्थ्य आहे? त्या उपासना जीवन बदलू शकतात? आमोसच्या काळातले लोक दांभिक भक्तिभावाने यहोवाच्या दिवसाची वाट पाहत होते. आजही काही लोक म्हणतात, प्रभू येशू आला तर किती बरे होईल. पण काय ते खरोखर त्याच्या आगमनाची वाट पाहत आहेत? काय त्यांची त्याच्या आगमनासाठी तयारी आहे? काय त्यांची त्याच्या स्वागतासाठी आध्यात्मिक तयारी झाली आहे? की या जगातल्या यंत्रवत व त्रासदायक जीवनापासून सुटका म्हणजे येशू ख्रिस्ताचे आगमन, असा त्यांचा दृष्टिकोन आहे? एका ईश्वर परिविज्ञान महाविद्यालयात एक विद्यार्थी होता ज्याला इब्री भाषेचा अभ्यास फार कठीण वाटे. परीक्षेच्या आदल्या दिवशी तो आकाशाकडे पाहून म्हणत असे, आज रात्री प्रभू येशू आला तर किती बरे होईल. आणि पदवीदान समारंभाच्या आदल्या रात्री मात्र त्याचा सूर अगदी वेगळा होता. त्या समारंभाच्या दुसऱ्या दिवशी तो विवाहबद्ध होणार होता व लगेचच मधुचंद्राकरिता परगावी जाणार होता. तो त्या पदवीदानाच्या आदल्या रात्री आकाशाकडे पाहून म्हणाला, आता पुष्कळ दिवसांपर्यंत प्रभू येशू येणार नाही अशी मला खात्री वाटते. श्रोतनो, आमच्यापैकी अनेक जण मंडळीला ख्रिस्ताजवळ वर घेतले जाईल त्या घटनेची आशेने वाट पाहतात. यासाठी नाही की ख्रिस्ताचे आगमन आम्हाला प्रिय आहे, परंतु यासाठी की आमच्या जीवनातील अप्रिय अशा परिस्थितीतून आम्हाला सुटका मिळावी, आम्ही ह्या परिस्थितीतून बाहेर निघावे. परंतु खरे पाहता ह्या जगावर आमचे फार अधिक प्रेम आहे आणि आम्ही ह्या जगाशी इतके संबंधित आहोत की हा जगाला सोडून जाणे हा विचार जेव्हा आमच्या मनात येतो तेव्हा आम्ही दुःखाने भरून जातो. आमच्या प्रिय लोकांना सोडणे, त्या घराला सोडणे, आमच्या धनसंपत्तीला सोडणे, हे विचार आम्हाला असह्य होऊन जातात. परंतु ज्यांना ख्रिस्ताचे आगमन प्रिय आहे ते निश्चितच आपल्या आध्यात्मिक जीवनाच्या बाबतीत फार काळजी घेणारे आहेत. ते गंभीरपणे त्याबाबतीत काळजी घेतात. आमोस शोमरोनातल्या यहुद्यांना सांगत आहे, तुम्ही धार्मिकतेचा आव आणणारे लोक, तुम्ही केवळ धार्मिक विधी पार पाडत आहात. तुम्ही देवाला खरंच ओळखत नाही. तुम्ही मूर्तींचीही उपासना करता. तुम्ही इच्छा करावी असा यहोवाचा दिवस नाही. तो प्रकाशाचा नाही तर अंधकाराचा दिवस आहे. तो दिवस येण्याआधी तुम्ही मोठ्या संकटाच्या काळातून जाल. तुम्हाला काय वाटतं की तुम्ही एकदम ख्रिस्तराज्यामध्ये प्रवेश कराल? नाही, तसे होणार नाही. ज्यांना असं वाटतं की मंडळी मोठ्या संकटाच्या काळातून जाणार नाही, त्यांनी या सत्याची जाणीव बाळगायला हवी की आम्हालाही एक दिवस न्यायसनाला सामोरे जावे लागेल. पॉल करिंथकरास दुसरे पत्र ह्याच्या 5:9-10 काय म्हणतो ते ऐका. करिंथकरास दुसरे पत्र 5:9-10. म्हणून शरीरात वस्ती करीत असलो किंवा शरीरापासून गैरहजर असलो तरी आम्ही त्याला संतुष्ट करणारे असे होण्यास झटतो, कारण आपणा सर्वांस ख्रिस्ताच्या न्यायसनासमोर प्रगट केले जायचेच आहे. यासाठी की प्रत्येकाने आपल्या शरीराकडून जे जे केले, मग ते बरे असो किंवा वाईट असो, त्याप्रमाणे त्याला फळ मिळावे. ख्रिस्ताचे बेमा हे न्यायसन आहे, ते मोठे सफेद न्यायसन नाही हे लक्षात घ्या. सर्व विश्वासणाऱ्यांना त्या बेमा न्यायसनासमोर एक दिवस सादर व्हायचे आहे. यासाठी की प्रत्येकाने आपल्या शरीराकडून जे जे केले, मग ते बरे असो किंवा वाईट असो, त्याप्रमाणे त्याला फळ मिळावे. श्रोतांनो, हा न्यायनिवाडा तारणाविषयीचा नाही हे लक्षात घ्या. पौलाने करिंथकरास पहिले पत्र 3:11 सांगितले आहे. करिंथकरास पहिले पत्र 3:11, कारण येशू ख्रिस्त जो घातलेला पाया त्याच्या वाचून दुसरा पाया कोणाच्याने घालवत नाही. या पाया व्यतिरिक्त दुसरा कोणताही पाया कोणाच्याने घालवत नाही. परंतु तुम्ही या पायावर बांधकाम करू शकता. तुम्ही त्यावर सोने, रुपे किंवा मौल्यवान पाषाण किंवा लाकूड, गवत किंवा धसकट यांनी बांधकाम करू शकता. हे काम तुमच्या कृत्यांचे असणार आहे. ते तारणाचे किंवा व्यक्तिमत्वाचे असणार नाही. परंतु हे काम प्रत्येकाचे अग्नीने पारखल्या जाईल. जर कोणाचे काम त्या अग्नीतूनही टिकाव धरेल तर त्याला त्याचे पारितोषिक, त्याचे प्रतिफळ मिळेल. परंतु काहींचे काम त्या अग्नीत टिकणार नाही. त्याविषयी पॉल याच अध्यायाच्या 15 म्हणजे करिंथकरास पहिले पत्र 3:15 लिहितो, जर कोणाचे काम जळून गेले तर त्याचा तोटा होईल, तरी पण तो स्वतः तारला जाईल. परंतु जसा अग्नीतून ओढून काढलेला तसा तो तरला जाईल. म्हणूनच मला वाटतं की जरी पुष्कळ लोकांचे तारण झाले तरी ते स्वर्गामध्ये गेल्यावर त्यांच्याजवळ अग्नीचा वास येणार आहे. ते या पृथ्वीवर जे काही करतात ते दैहिक बुद्धीने करतात आणि जगिक कारणासाठी व तात्पुरत्या समाधानाकरिता करतात. त्यांचे हे सर्व काम, आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्याचे काम अग्नीने पारखल्या जाईल याची आम्ही जाणीव बाळगायला हवी. श्रोत्यानो, माझे ख्रिस्ताच्या न्यायसनासमोर काय होईल हे मला माहीत नाही. पण त्या न्यायसनाला मला सामोरे जायचे आहे याची मला सतत जाणीव ठेवायची आहे. श्रोत्यानो, आम्ही तारण प्राप्त झालेले लोक असलो तरी ज्या प्रकारचे जीवन आम्ही ह्या पृथ्वीवर जगतो त्याची त्या न्यायसनासमोर पारख केली जाणार आहे. ख्रिस्ताच्या आगमनामध्ये रुची असण्याचा आव आणण्यात काही अर्थ नाही. परंतु त्या आगमनाकरिता आम्हाला तयार व्हायचे आहे. प्रभू परमेश्वर आपले ह्या विषयात मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ.
आपण ऐकत होतात कार्यक्रम उपासना. या कार्यक्रमाविषयी आपणास काही अधिक माहिती हवी असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास आम्हास अवश्य लिहा. कळवण्यासाठी पत्ता असा आहे, कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेझनबाग, नागपूर, पिनकोड क्रमांक 440004.
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
तर श्रोते हो, आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे. पुन्हा आपली भेट आपल्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.